या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोतेहो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललं आहे. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे.
त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक पेटंट मिळाली आहेत.
कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
सध्याची जीवनशैली ही बदललेली आहे, धकाधकीची जीवनशैली झालेली आहे. डॉक्टर, सामान्य व्यक्ती ज्यांना बद्धकोष्ठता वारंवार होत असेल तर अशा व्यक्तींना आतड्याच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो का, याबद्दल आपण काय सांगाल?
खरं सांगायचं तर मलावरोधामुळे कॅन्सर होतो असं डायरेक्टली कुठेही सिद्ध झालेलं नाही, परंतु या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही शास्त्रज्ञांनी मात्र असा निष्कर्ष काढलेला आहे की वारंवार होणारं कॉन्स्टिपेशन किंवा दीर्घकाळ असणारा मलावरोध ह्याचा आणि कॅन्सरचा, विशेषतः आतड्याच्या कॅन्सरचा संबंध मात्र त्यांनी जवळचा लावलेला आहे. परंतु आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये मलावरस्तंभ किंवा मलावरोध ही आम्ही सगळेच वैद्य खूप गांभीर्याने घेत असणारी गोष्ट असते. आयुर्वेदामध्ये वेगावरोध नावाची एक संकल्पना सांगितली आहे आणि ते रोगांच्या प्रमुख कारणांपैकी एक सांगितलं आहे. स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत, आत्ताच आपण उल्लेख केला की बदललेली जीवनशैली आहे. आपण सगळे बहुतेक जण ऑफिसमध्ये काम करत असतात, कामाच्या व्यापामुळे किंवा कामाच्या प्रेशरमुळे प्रत्येक वेळेला मलमूत्र विसर्जनाला वेळ दिला जात नाही, अवेळी केलं जातं किंवा ते दाबून ठेवलं जातं आणि हीच वेगावरोधाची महत्त्वाची कारणं समजली जातात. आणि एकदा का मल आणि मूत्राचा वेगावरोध सुरू झाला की मग मलावरस्तंभ किंवा मलावरोधाची संप्राप्ती सुरू होते. ही जितकी जीर्ण असेल तितकेच याच्यापासून वेगवेगळ्या व्याधींची निर्मिती होते. केवळ कॅन्सरच नव्हे तर मलावरोधामुळे असंख्य प्रकारचे आजार होताना दिसतात. आज फक्त आपण कॅन्सरवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. कॅन्सरचा विचार करता फिकल कार्सिनोजेन्स नावाची एक संकल्पना आहे, किंवा आपल्या मलामध्ये कॅन्सर उत्पादक घटक असतात आणि ज्यांना मलावरोध असतो अशा रुग्णांच्या शरीरामध्ये हा मळ अधिक काळ साचून राहिल्यामुळे हे कॅन्सर उत्पादक घटक हे आतड्यांच्या संपर्कामध्ये जास्तीत जास्त वेळ राहतात. जितका जास्त वेळ हे घटक शरीरामध्ये राहतील तितका जास्त कॅन्सरचा धोका या रुग्णांमध्ये सापडतो. आयुर्वेदामध्ये या मलावरस्तंभाचा किंवा मलमूत्र विसर्जनाचं महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे ज्या वेळेला कोणत्याही कॅन्सरच्या रुग्णाची आम्ही हिस्ट्री घेतो त्यावेळेला या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. बहुतेक वेळेला असं दिसतं, आज जगामध्ये जरी असं स्टॅटिस्टिकली सिद्ध झालेलं नसलं तरी जे जे रुग्ण आमच्याकडे येतात त्याच्या बऱ्याचशा कॅन्सरच्या रुग्णांना मलावरस्तंभाचा इतिहास असतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची नमूद करावीशी वाटते की यातील बहुतेक रुग्ण हे मलावरस्तंभ आहे का ह्याला नाही असं उत्तर देतात. परंतु जर आपण त्यांची हिस्ट्री व्यवस्थितपणे आणि खोदून घ्यायला लागलो की जो आयुर्वेदाचा मूळ पाया आहे, आयुर्वेद प्रत्येक गोष्टीचं कारण शोधण्याकडे असतं आणि कारणाची चिकित्सा केल्यानंतर कार्याची चिकित्सा अधिक चांगली फलद्रूप होते हे आता आधुनिक शास्त्राने सुद्धा संमत केलेली गोष्ट आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या कारणांपैकी सन्निकृष्ट आणि विप्रकृष्ट असे रोगाच्या कारणांचे दोन प्रकार दिलेले आहेत. बहुतेक वेळेला मलावरस्तंभ किंवा मलावरोध हा विप्रकृष्ट हेतूंमध्ये सापडणारा हेतू आहे. तर हे जे रुग्ण असतात ह्यांना पोट रोज साफ होतं आहे का, ह्याचं उत्तर बहुतेक वेळेला हो दिलं जातं. भारतामधली ही परिस्थिती आहे. परदेशामध्ये ज्या वेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला खूपच विदारक आणि विनोदी अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. मला आठवतं आहे आम्ही युरोपमध्ये ज्या ज्या वेळेला रुग्णांना तपासतो किंवा त्यांची हिस्ट्री घेतो तर बहुतेक वेळेला पोट साफ होतं आहे काचं याचं उत्तर सकारात्मक हो असं येतं. आणि ज्या वेळेला आपण त्याच्या डिटेल्समध्ये जायला लागतो की किती वेळा साफ होतं, दररोज साफ होतं का, कोणत्या वेळेला साफ होतं, त्यावेळेला अत्यंत धक्कादायक उत्तरं बाहेर पडतात. आणि ती म्हणजे 8 दिवसातनं एकदा पोट साफ होण्यालासुद्धा पोट साफ होणं ही संज्ञा पेशंट देत असतो. 2-3 दिवसांनीसुद्धा पोट साफ झालं तरी त्यांना ती नॉर्मल गोष्ट आहे असंच वाटत असतं, ती प्रकृती आहे असंच वाटत असतं. कित्येक रुग्णांना अवेळी पोट साफ झालं तरी देखील पोट साफ झालं आहे असा समज असतो. हे सगळे गैरसमज रुग्णांच्या मनातनं काढून टाकावे लागतात आणि दररोज सकाळी पोट साफ होणं याचं महत्त्व सांगावं लागतं आणि तशी व्यवस्था करावी लागते. ज्या वेळेला दररोज सकाळी पोट साफ होतं त्यावेळेला शरीरामध्ये प्राकृत वाताची निर्मिती होत असते आणि हाच वात आपल्या शरीराच्या सर्व प्रक्रिया दिवसभर ठणठणीत ठेवण्याकरता रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून मलावस्तंभ हे कॅन्सरच्या बाबतीतसुद्धा दूरचं का होईना परंतु अतिशय महत्त्वाचं कारण समजलं जातं. कॅन्सरच्या रुग्णांच्या बाबतीतसुद्धा मलावस्तंभाचं निराकरण करणे ही खूपच महत्त्वाची बाब ठरते.
डॉक्टर, बद्धकोष्ठता आणि आतड्याचा कर्करोग असलेल्या रुग्णांची आपण काही उदाहरणं देऊ शकाल का?
या बाबतीत मात्र स्त्री पुरुष असा भेद दिसत नाही. विशेषतः स्त्रियांमध्ये बऱ्याचदा वेगावरोधाची संप्राप्ती दिसते कारण स्त्रियांना अनेक कारणांमुळे मलमूत्र विसर्जनाचा वेग आवरावा लागतो आणि बऱ्याच अशा स्त्रियांना या कारणामुळे ब्रेस्ट कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर झाल्याची आमच्याकडे उदाहरणं दिसतात. तद्वतच पुरुषांमध्ये मात्र प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, कारण प्रोस्टेट आणि मलविसर्जनाची जागा हे ॲनॉटॉमिकली जवळ असल्यामुळे त्यांचा एकमेकांवरती दाबही पडत असतो, तर आतड्याचा कॅन्सर असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल किंवा हाडांचे कॅन्सर्स असतील अशा स्वरूपाचे कॅन्सर्स हे पुरुषांमध्ये विशेषतः मलावस्तंभामुळे दिसतात. स्वाभाविकच मलावस्तंभ वर करणे दिसणारं अत्यंत साधं लक्षण जरी असलं तरी अजिबात दुर्लक्ष करू नये. पोट साफ होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि असंख्य आजारांच्या मुळाशी असणारा हा कारणीभूत घटक आहे आणि त्याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे असं मला जरूर वाटतं.
मलावस्तंभामुळं कर्करोग होण्याचा धोका असू शकतो, मलावस्तंभ होऊ नये यासाठी कशा पद्धतीनं काळजी घ्यायची याबद्दलची माहिती डॉक्टर आजच्या भागामध्ये आपण सांगितलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.